नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात 0.5% कपात करून तो 6% आणला आहे। 2025-26 साठी जीडीपी वृद्धी दराचा अंदाज 6.7% साडेसहा टक्क्यांपर्यंत तर किरकोळ महागाई दर 4% राहण्याचा अंदाज असल्याचंही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आहे। भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत आर्थिक विकास आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत थकीत कर भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे। कमांड क्षेत्र विकास आणि जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाचं काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याकरता 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 380 अंकांची घसरण झाली आणि तो 73,847 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 136 अंकांची घसरण नोंदवत 22,399 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।